पुस्तक हसत जगावं, लेखक दादाराम साळुंके, वाचक विद्या पाटील। प्रस्तावना। हसत जगावं हे वैचारिक ललित लेखसंग्रहाचे पुस्तक वाचताना समाज आणि समाजातील विविध प्रकारची माणसं यांच्याशी कुठेतरी आपलं नातं आहे असं सतत जाणवत राहतं। काळाच्या ओघात आणि संपत्तीच्या पाठीमागे लागून माणूस जीवन जगायचे विसरत चालला आहे। जगात सर्व गोष्टींपेक्षा रमणीय आणि जीवनातला सुखकर करणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आपण सुखदुःखात जपलेली नाती, आणि तीच नाती तुटत चालल्यामुळे माणूस माणसात उरलेला नाही। जीवन सुंदर आहे, त्याचा उपभोग एकदाच घेता येणार आहे हे माहीत असूनही निरर्थक चिंता करून जीवनाची चिता बनविणाऱ्या चिंतातूर जंतूंना हसत कसे जगावे याचा कानमंत्र या पुस्तकाच्याद्वारे मिळाल्याशिवाय राहणार नाही। रयत शिक्षण संस्था ही एक विचारांची रुजवण करणारी मायमावली आहे। कर्मवीर अण्णांच्या रुपानं महाराष्ट्रात एक देवमाणूस उभा राहिला। त्यांनी रयतेच्या स्वरूपात समाजावर वेगळा विचार संस्कार देण्याचा प्रयत्न केला। या संस्थेच्या ध्येय धोरणांशी बांधिलकी असलेला एक तरुण त्याच संस्थेच्या विविध शाळात महाविद्यालयात शिकून पुढे आला आहे। अण्णांनी व या संस्थेतल्या अनेक थोर मंडळींनी दिलेला वारसा जपण्याचं पुढे नेण्याचं तो तरुण काम करतो आहे। त्या तरुण प्राध्यापकाचं नाव आहे दादाराम साळुंके। खरं तर माझा हा लाडका विद्यार्थी आई वडिलांनी काबाड कष्ट करून त्याला लहानाचा मोठा केला, विचाराचे अपारधन त्याच्याजवळ दिलं। प्राध्यापकी करत करतच समाजाला कथारूपानं त्यानं हे सार सांगण्याचा प्रयत्न केला आहे। दैनिक लोकमतच्या सलाम नमस्ते या सदरातून हे सार प्राध्यापक दादाराम साळुंके सातत्यानं लिहित आले आहेत। दर शनिवारी त्यांचा लेख आवर्जून प्रसिद्ध व्हायचा। मी तर या लेखाची आतुरतेने वाट बघायचो। अब्राहम लिंकन, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद या थोरामोठ्यांच्या विचारांपासून ते सामान्यातल्या सामान्य माणसाजवळ असलेले मानवी गुण त्यांनी याद्वारे प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला आहे। जन्मदात्री आई, चैतन्याचा सागर आई या लेखापासून सुरुवात करून संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, मदर तेरेसा, सावित्रीबाई फुले, जिजाबाई, झाशीची राणी, इंदिरा गांधी, कल्पना चावला, सुनीता विल्यम, साधनाताई आमटे, किरण बेदी यांच्या विचारांचा अमोल ठेवा त्यांच्या अनुभवशैलीतून व्यक्त होऊन समाजापुढे ठेवला आहे। त्या प्रत्येकाच्या संदर्भात येणाऱ्या व्यक्ती, त्यांच्या जीवनात घडलेले प्रसंग आणि त्यावरून सामान्यांनी घ्यावायचा बोध हे सार आपल्या समर्थ लेखनीने त्यांनी परखडपणे काही वेळा हळुवारपणे मांडले आहे। कधी सत्यवान सावित्रीच्या कथा ते सांगतात तर कधी ज्ञानेश्वर महाराजांना माऊली ही उपाधी कशी मिळाली याचं योजन करताना त्यांनी सोसलेल्या हाल अपेष्टांचे मूर्तिमंत चित्रण ते उभं करतात। महायोगी चांगदेवांनी लिहिलेल्या पत्राचा दाखला देताना डोंगरा एवढा माणूस पूर्ण वितळून गेला आणि नतमस्तक झाला तरी ज्ञानेश्वरांनी त्यांना आदराने प्रणामच केला हे लिहिताना त्यांनी संस्काराचा पुरेपूर उहापोह केला आहे। जीवन म्हणजे पैसा, सौंदर्य, लाचारी, हेवे दावे, दुसऱ्यांबद्दल असूया नव्हे तर जीवन म्हणजे पराक्रम, साहस, युद्ध, स्वाभिमान, ज्याला प्रामाणिकपणाची निर्मळ मनाची झालर लाभलेली असेल, जो हातावरील रेषांवर विश्वास न ठेवता मनगटावरील ताकदीवर विश्वास ठेवतो तोच खऱ्या अर्थाने जीवन जगू शकतो अशी बोधपर विधाने शब्दांच्या जोरादार ताकदीने त्यांनी लिहिले आहेत। समृद्ध जीवनाचा साक्षात्कार देताना त्यांची लेखनीही तितकीच समृद्ध झाली आहे। डॉ माधवन नायर या इस्रोच्या संचालकांनी भारताचे चांद्रयान यशस्वीपणे चंद्रावर पोहोचवावे म्हणून घेतलेले अपार कष्ट, मेहनत यामुळेच यशसिद्धी प्राप्त होते हेही प्रभावीपणे मांडलेले आहे। पंडित भीमसेन जोशी यांना मिळालेले भारतरत्न या भारतातील सर्वोत्कृष्ट पुरस्काराचेही सार्थक झाल्याचे लिहितात। अमेरिकेचे नूतन अध्यक्ष बराक ओबामा यांना नुकताच शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला। ओबामा हे या पुरस्काराने धन्य झाले तरी त्यांची तुलना महात्मा गांधींच्या कार्याशी करता येत नाही हे पुरस्कार जाहीर होण्यापूर्वीच लिहितात। म्हणजे विचार प्रकट करताना, त्याविषयी लिहिताना कशाची भिडभाड ठेवताना ते दिसत नाही। शब्द हे अमोघ अस्त्र आहे हेही ते विसरलेले नाहीत। कर्तव्याने घडतो माणूस या लेखात दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बने बेचिराख झालेले जपान पुन्हा नव्याने उभे राहताना जपानी माणसांनी कर्तव्याचा आदर्श जगासमोर ठेवला, तेथील स्त्रियांनी जपान पुन्हा उभा केला, सरकारी सेवेत असणारी माणसे सकाळी 10:00 ऐवजी 9:00 येऊन कार्यालयात आपल्या कामाला सुरुवात करतात, आपले काम वेळेत पूर्ण करतात हे लिहिताना ते आपल्या भारतीयांचे विशेषतः महाराष्ट्रीयन कार्यालयात काम कसे चालते याची तुलना करून दाखवितात। शरीर सौंदर्य देणं हे परमेश्वराच्या हाती असले तरी सूज्ञ जगाचे लक्ष सौंदर्यापेक्षा माणसाच्या कर्तव्याकडे असते। असे कर्तव्य माणसाच्या अंगात विलक्षण चैतन्य निर्माण करते म्हणूनच आपण पत्करलेले काम मनापासून करणे हेच प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे हे धाडसाने लिहायलाही ते विसरत नाहीत. सशस्त्र क्रांतीची स्थापना करून ठोशास ठोसा या न्यायाने इंग्रजांबरोबर लढणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल त्यांनी लिहिले आहे. स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून मूलबाळ होणं, चार काटक्या बांधून घरटी बांधणे हे काम चिमण्या कावळेही करतात, पण हजारोंच्या घरात सोन्याचा धूर निघावा असे वाटणे म्हणजे संसार होय असं आपल्या पत्नीला सावरकर सांगतात. या लिहिण्यामुळे अंगावर नकळत शहारे येऊन जातात. मदर तेरेसा, धीरुभाई अंबानी, नेल्सन मंडेला, मायकल जॅक्सन यांची जीवनशैली समोर मांडताना त्यांच्या आयुष्यातला थरारही ते सांगायला विसरत नाहीत. आनंदातला आनंद या लेखात पंढरीच्या वारीत म्हातारी माणसं जेव्हा टाळ विना घेऊन नाचायला लागतात तेव्हा त्यांना मिळालेला आनंद वर्षभर पुरत असतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव, त्यांच्या अंगाअंगात संचारणारा उत्साह असे अखंडपणे आनंदाच्या डोहात डुबणाऱ्यांचा भाव, त्यांच्या अंगाअंगात संचारणारा उत्साह असे अखंडपणे आनंदाच्या डोहात न्हाऊन निघणारे वारकरी पाहायला त्या वारीतच गेलं पाहिजे. तो पाहतो आहे या लेखात एक सैनिक सांगतो आहे, जेव्हा मी बॉम्ब टाकून तळावर आलो तेव्हा टीव्हीवर त्या दोन शहरांमध्ये उडालेला भयंकर हाकार मी पाहिला. त्यात लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत अनेकांची प्रेतेच प्रेते पडली होती. ते दृश्य अनेक दिवस माझ्या स्वप्नात येत होते. एवढेच नव्हे तर त्या दिवसापासून मला सुखाची झोप कधी लागलीच नाही. याही पुढे ज्या दिवशी मी जपानवर बॉम्ब टाकला त्या दिवसापासून ते मरेपर्यंत माझी आई माझ्याशी बोलली नाही. म्हणजेच हे सर्व तो पाहतो आहे. याची बोच मानवी मनाला सारखी लागलेली असते हे अतिशय उत्कटपणे त्यांनी मांडले आहे. वाचन संस्कृती जपण्यासाठी आपण सर्वांनी खरंच मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. वाचनाची आवड लावली पाहिजे, निर्माण केली पाहिजे. यासाठी ग्रंथ चळवळीचे काम करताना प्राध्यापक साळुंके भरभरून बोलत असतात, खेड्याखेड्यात ग्रंथालय उभारावी ही प्रेरणा त्यामागचीच. यासाठी थोडा मोठ्यांची व्याख्यानं आयोजित करणं, ग्रंथसंमेलनं घेणं, एखाद्या चांगल्या ग्रंथातले विचार 10-20 माणसांच्या पुढेही कथन करून सांगणं यासाठी त्यांची मोठी धडपड चालू असते. ग्रंथांवर प्रेम करणारा, ग्रंथालय उभारण्यास प्रेरणा देणारा, त्याद्वारे विचारांची क्रांती घडवून आणणारा हा प्राध्यापक म्हणजे खऱ्या अर्थानं गुरुकुलात शोभणारा एक ऋषीच म्हणायला हवा. अगदी लहान वयात त्यांनी हे संपादन केले आहे. विचारांचं प्रवर्तन घडल्याशिवाय नवा समाज घडणार नाही यासाठी अनेक युवक तयार व्हावेत. ते तयार करण्यासाठी प्राध्यापक साळुंकेच्या शब्दातून प्रेरणा मिळावी ही सदिच्छा. डॉ प्रकाश शिवराम खोचीकर, अध्यक्ष महाराष्ट्र विज्ञान अध्यापक महामंडळ, पुणे.